Hello, welcome to FYI by Atul. Today's episode is in Marathi. येत्या 10-15 वर्षामध्ये एक आधीची पिढी हे जग सोडून जाणार आहे. कटु असलं तरी हे सत्य आहे, कारण जगरहाटी कोणी थांबवू शकत नाही. या पिढीतले लोक थोडे वेगळेच आहेत. सकाळी लवकर उठणारे, रात्री वेळेवर झोपणारे, पाणी वाया न घालवता झाडांना घालणारे, फुलं देवासाठी तोडणारे, रोज पूजा करणारे, मंदिरात एखादी फेरी मारणारे, रस्त्यावरून भेटणाऱ्याची आस्थेने चौकशी करणारे, दोन्ही हात छातीशी नेऊन नमस्कार करणारे, अन्नधान्य वाया जाऊ नये म्हणून बेताने स्वयंपाक करणारे आणि उरले तर गरिबाला देणारे, किंवा दुसऱ्या दिवशी त्याला नटवून मिटक्या मारत खाणारे, पाहुण्या रावळ्यांची स्वतःची गैरसोय असूनही पाहुणचार करणारे, आपापले सण धांगडधिंगा न करता साधेपणाने साजरे करणारे, व्यसन करताना लाजणारे आणि समाजाच्या नजरेची भीड बाळगणारे, जुना झालेला चष्मा तुटला तर चिटकवून आणि जुनी झालेली चप्पल फाटली तर शिवून आणि जुना बनियान गलीत गात्र होईपर्यंत वापरणारे, उन्हाळ्यात पापड वाळवणारे, हात दुखेपर्यंत कुठून मसाला घरी बनवणारे, फक्त बाहेर घालायच्या कपड्यांनाच इस्त्री करणारे, खिशातला पैसा जपून वापरणारे आणि शक्यतो घरीच जेवणारे, असे लोक आता हळूहळू हे जग सोडून चालले आहेत. ते जातील तेव्हा एक महत्त्वाची शिकवण त्यांच्याबरोबर जाईल. समाधानी, साधे, अर्थपूर्ण, दुसऱ्यांना प्रेरणा देणारं आणि समोरच्यांची काळजी करणारं जीवन जगायचं असतं ही शिकवण जगातून नाहीशी होईल. त्यानंतर राहील फक्त स्वार्थ, अविश्वास, चैन, असंवेदनशील मने, भकास कोडगेपणा आणि मोबाईलवरचं कृत्रिम अगत्य. एपिसोड आवडला तर परत ऐकायला या. भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या.